नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका प्रादेशिक खबरो दिता. दालगात कोंकणी अकादमीचे वर्सुकी पुरस्कार जाहीर जाल्यात आनी तोमाजीन कार्दोज हांकां दालगात जीवन गौरव पुरस्कार जाहीर जाला. काणकोणच्या आदी लोकोत्सवात कला आनी संस्कृती मंत्री रमेश तवडकार हांचो भांगरा पदक दिवन भोवमान केलो. अनुसूचित जमातीतल्या विद्यार्थ्यांक स्पर्धा परिक्षांखातीर अर्थिक मजत दिवपी भगवान बिरसा मुंडा लक्ष्यसिद्धी येवजण अधिसूचित जाल्या. गोंय भारतातले एक मुखेल पर्यटन थळ म्हूण आपली सुवात राखून आसा. बिंब मासिकाचो रौप्य महोत्सवी भतग्राम विशेषांक प्रकाशन सुवाळो फाल्यां जातलो. आतां पुराय खबरो. रोमी कोंकणी खातीर वावुरपी मानेस्तांक दिवपी दालगात कोंकणी अकादमीचे वर्सुकी पुरस्कार जाहीर जाल्यात आनी ह्या वर्साचो प्रतिश्ठीत दालगात जीवन गौरव पुरस्कार रोमी कोंकणीतले वरिष्ठ लेखक आनी रोमी चळवळीचे वरिष्ठ फुडारी तोमाजीन कार्दोज हांकां जाहीर जाला. दालगात कोंकणी अकादमीचे अध्यक्ष सेल्सा फर्नांडीस हांणी आयज मडगांवां ही घोशणा केली. 31 जानेवारीक मडगांवच्या रविंद्र भवन सभाघरांत ही कार्यावळ जातली. दालगात कोंकणी अकादमीचे हेर पुरस्कारूय जाहीर जाल्यात. दालगात साहित्य पुरस्कार विन्सी कॉद्रूस हांकां, दालगात कोंकणी सेवा पुरस्कार आल्फ्रेड जुदा वाज हांकां, दालगात सांस्कृतीक पुरस्कार प्लॅटिंडा आल्फेन्सो ई डायस हांकां, फादर फ्रेडी जे डाकोस्टा पत्रकारिता पुरस्कार डॅनियल डिसोजा हांकां, जॉयल डिसोजा डायस पुरस्कार मिंगेल ब्रॅगांजा हांकां, जाल्यार बर्था मेनेंजीस अस्तुरी पुरस्कार संध्या फर्नांडीस हांकां जाहीर जाला. काणकोण तालुक्यातल्या आमोणे पैंगीण वाठारांत रुप्या महोत्सवी आदी लोकोत्सव चालू आसून आयज दुसऱ्या दिसा जाल्ल्या सुवाळ्यांत ह्या महोत्सवाचे मुखेल आयोजक आनी कला आनी संस्कृती मंत्री रमेश तवडकार हांचो कॅलिफोर्नियाच्या द अमेरिकन युनिव्हर्सिटी ह्या विद्यापीठाचे कुलगुरू मधुकृष्ण हांणी भांगरा पदक दिवन भोवमान केलो. तवडकर हांणी जे सामाजीक काम केला ते खातीर भोवमान अशें मधुकृष्ण हांणी सांगले. 3 दिसांच्या ह्या महोत्सवाच्या आयच्या दुसऱ्या दिसा गोंय राज्याचे भौशीक बांदकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत, आदल्यो केंद्रीय मंत्री डॉ भारती पवार ह्या वेळार हाजीर आशिल्ल्यो. ह्या वेळार उलयतना दिगंबर कामत हांणी देशातली आदिवासी संस्कृताय ही पुर्विल्ली आसून ह्या संस्कृताये खातीर भारत अखंड उरला अशें मत उक्तायलें. वेगवेगळ्या राज्यातल्या लोककलाकारांनी वाटो घेतिल्ल्या ह्या महोत्सवाचे उक्तावण काल छत्तीसगडचे मुखेलमंत्री विष्णुदेव साय हांच्या हस्तुकी जाले. ह्या वेळार उलयतना गोंयातलो हो आदी लोकोत्सव राष्ट्रीय पांवड्यार स्वताची वळख निर्माण करपाक शकला अशें मत तांणी उक्तायले. फाल्यां ह्या महोत्सवाचो समारोप जावपाचो आसून गोंयचे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हे मुखेल सोयरे म्हूण हाजीर रावपाचे आसात. भारतीय जनता पक्षाच्या गोंय फाट्या वतीन विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियान ग्रामीण ह्या कायद्याचे केंद्रीय अक्षय ऊर्जा मंत्री श्रीपाद नायक आणि प्रवासी भारतीय व्यवहार आयुक्त अद्वोगाद नरेंद्र सावयकार हांणी स्वागत केला. पणजे भाजप मुख्यालयात घेतिल्ल्या पत्रकार परिषदे वेळार ते उलयताले. केंद्र सरकारान चालीक लायिल्ली ही येवजण सर्वसामान्य मनशाक आत्मनिर्भर करपी आसा अशें केंद्रीय अक्षय ऊर्जा मंत्री श्रीपाद नायक हांणी म्हणला.
गाव ग्रामपंचायत ग्रामसभा भरून त्या त्या प्रोजेक्टला प्रायोरिटी दिली होती आणि त्या त्या पद्धतीत त्या त्या पंचायतीत पैसे व्यवस्थितपणे देऊन तो प्रोजेक्ट आम्ही तयार करून गेलो. काही वर्षां पहिली काही प्रोजेक्ट नाशिले, गाव सगळे तरेचे नाशिले, फक्त काही आमच्या प्राईम मिनिस्टरच्या ज्या काही नजरेतून जे काही प्रोजेक्ट झाले, सगळ्या घरांना गॅस मिळेल, लाईट मिळेल, सगळ्या करोडो लोकांना घरं मिळेली, अशी त्या लोकांचे प्रॉब्लेम सुटले. आणि म्हणून ही जी योजना असा ती योजना सामान्य माणसा योजनेच्या आमच्यातरी आत्मनिर्भर होऊ द्या.
ह्या कायद्यात गरजेवंतांक रोजगार आणि अर्थिक सक्षम करपाची तांक आसा असे नरेंद्र सावयकार हांणी म्हणला.
कायद्याचा उपयोग जो आसा तो सामान्य मनशा खातीर सगळ्या कडेनच. ह्या कायद्याच्या सकयल पयली जर 100 दीस काम अशा पद्धतीचे हे आशिल्ले जाल्यार ह्या कायद्या सकयल 125 दीस जे काम आसा, काम दिवपाचे प्रोविजन जे आसा ह्या कायद्या भितर केल्ले आसा. हातून फोकस एरियाय आसा की कायद्या भितर खरे म्हणजे सगळ्यो गजाली नाशिल्ल्यो. आयज ह्याचे भितर जे सामान्य मनशाक गरजेचे आसा त्यांची व्यवस्था आसतली, त्याचबरोबर तो इन्फ्रास्ट्रक्चर आसतले, त्याचबरोबर त्याका उपजीविके खातीर गरजेचे आसा इन्फ्रास्ट्रक्चर, त्या पद्धतीचे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करप आसा. आणि क्लायमेट
अनुसूचित जमातीतल्या विद्यार्थ्यांक स्पर्धा परिक्षांखातीर अर्थिक मजत दिवपी भगवान बिरसा मुंडा लक्ष्यसिद्धी येवजण अधिसूचित जाल्या. हे येवजण लाभार्थ्यामेरेन पावपाक उच्च माध्यमीक शाळाच्या मुखेल्यांनी यत्न करचे अशे राज्याच्या आदिवासी कल्याण संचालनालयान मागला. भगवान बिरसा मुंडा लक्ष्यसिद्धी येवजणेखाला विज्ञान फाट्यातल्या 11वी आणि 12वी इयत्ते खातीर 2 वर्सां नीट आणि JEE परीक्षे खातीर प्रशिक्षण घेऊक वट्ट 3 लाख रुपयांची अर्थिक मजत मेळटा. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए GST में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन GST बेटर एंड सिंपलर.
आता मुखावेलो खबरो. गोंय हे भारतातले एक मुखेल पर्यटन थळ म्हूण आपली सुवात राखून आसा. कोवीड महामारी उपरांत पर्यटन मळार बरीच वाड जातना 2025 वर्सा 1.08 कोटी पर्यटक गोंयांत आयल्यात. महामारी उपरांतल्या काळांत पर्यटन मळार परत एकदा नेट आयलो. 2023 गोंयांत वट्ट 86,28,162 पर्यटक आयिल्ले. तर 2024 हो आंकडो लक्षणीय वाढून 1,04,09,196 इतलो जालो. 2025 ताज्या आकडेवाडी प्रमाण गोंयांत 1,02,84,608 देशी आनी 5,17,802 विदेशी पर्यटक आयले आनी वट्ट पर्यटकांचो आंकडो 1,08,02,410 इतलो जालो. 2025 मेरेन 189 चार्टर उड्डाणा वरवीं 40,336 विदेशी पर्यटक गोंयांत आयले. चार्टर सेवा दाबोळी आनी मोपा ह्या दोनूय विमानतळार सुरू आसा. बिंब परिवार डिवचल कोंकणी सेवा केंद्र आनी साखळी कोंकणी सेवा केंद्राच्या जोड पालवान फाल्यां आयतारा 11 तारखेक बिंब मासिकाचो रुप्या महोत्सवी भतक्राम विशेषांक प्रकाशन सुवाळो दिवचल शारात जातलो. ही कार्यावळ दिवचलच्या छत्रपती शिवाजी महाराज शाळा संकुलात सकाळी 9:30 जातली. उक्तावण सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हूण मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हजर आसतले. 13 जानेवारी सावन मडगावात सुरू जावपी 3रा बुलबुल आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सवात 38 देशातले वट्ट 73 चित्रपट प्रदर्शित करतले. मडगावच्या रवींद्र भवनात हो महोत्सव जातलो. काल राती उशिरा मडगावा घेतिल्ल्या पत्रकार परिषदेत भौशीक बांधकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत हांणी ही माहिती दिली. हे सगळे चित्रपट वेगवेगळ्या भाषांतले आसतले, तरी ल्हान भुरग्यांचेर, शिक्षकांचेर आनी पालकांचेर संस्कार करपी आसतले अशें ह्या वेळार तांणी सांगले. 13 जानेवारी दिसा सांजवेळा 5 वरांचेर मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी ह्या महोत्सवाचें उक्तावण जातलें. राष्ट्रीय स्तराचेर पुरस्कार प्राप्त जाल्ले नागराज मंजुळे हे ह्या वेळार हाजीर आसतले. ह्या महोत्सवात गोंयातल्या सगळ्या वाठारांतल्या शाळांतले विद्यार्थी वांटेकार जावपाचे आसून भुरग्यां खातीर सिनेमा वांगडाच वेगवेगळ्यो सर्ती, कार्यशाळा, मनरिजवणीच्यो कार्यावळी घडोवन हाडल्यात अशी माहिती महोत्सवाचे संयोजक बिपीन खेडेकार हांणी दिली. गोंयांत 9 ते 11 जानेवारी ह्या काळांत पणजे कला अकादमींत 21वें जागतीक मराठी संमेलन सुरू आसा. हे फाटभुंयेर आयज संमेलनाच्या 2 दिसा मांडवीच्या दगेर मराठी काव्य संमेलन जालें. हे खेरीज आदित्य जांभळे हांची तांच्या सिनेमाच्या कामगिरी विशीं म्हायती दिवपी खासा मुलाखत जाली. तशेंच तंत्रज्ञान दशा आनी दिशा ह्या विशयाचेर आनी कृत्रीम बुद्धीचो उपेग आनी सायबर सुरक्षा ह्या विशयाचेर खासा चर्चासत्र जालें. पणजे वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण पणजे चडात चड तापमान 33.6° सेल्सियस जाल्यार उण्यात उणे 19° सेल्सियस नोंद जाला. तशेंच मुरगांवात चडात चड तापमान 33° सेल्सियस जाल्यार उण्यात उणे 19.6° सेल्सियस नोंद जाला. राज्यात हवामान सुकें आसतलें अशें वेधशाळेन कळीत केलां. दिवातल्या घोगला बीचाचेर चालू आशिल्ल्या खेलो इंडिया बीच खेळात दादल्यांच्या व्हॉलीबॉल सर्तीत गोंयच्या तेजस आनी प्रबल हांच्या जोडयेन भांगरा पदक जिखले. आता परतून एक फावट कांय मुखेल खबरो. दालगात कोंकणी अकादमीचे वर्सुकी पुरस्कार जाहीर जाल्यात आनी तोमाजीन कार्दोज हांकां दालगात जीवनगौरव पुरस्कार जाहीर जाला. काणकोणच्या आदी लोकोत्सवात कला आनी संस्कृती मंत्री रमेश तवडकार हांचो भांगरा पदक दिवन भोवमान केलो. अनुसूचित जमातीतल्या विद्यार्थ्यांक स्पर्धा परिक्षांखातीर अर्थीक मजत दिवपी भगवान बिरसा मुंडा लक्ष्यसिद्धी येवजण अधिसूचीत जाल्या. गोंय भारतातले एक मुखेल पर्यटन थळ म्हूण आपली सुवात राखून आसा. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमचे मुखावेले खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळीं 7:25 जावन 25 मिनटांचेर. नमस्कार.